आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्रामीण महोत्सवाचं उद्घाटन करणार. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ अब्दुल्ला खलील यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नो युअर आर्मी मेळाव्याचं आयोजन. अमेरिकेत माईक जॉन्सन यांची काठावरच्या मतांनी सभापतीपदी फेरनिवड. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिकेत पाचव्या सामन्यात भारतानंतर ऑस्ट्रेलियाचीही अडखळत सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्रामीण महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान याप्रसंगी संबोधितही करणार आहेत. ग्रामीण पायाभूत सुविधा वाढवणं, आत्मनिर्भर अर्थव्यवस्था तयार करणं आणि ग्रामीण भागात नाविन्याला बळ देणं हा महोत्सवाचा उद्देश आहे. या महोत्सवात वेगवेगळी प्रदर्शनं आणि सादरीकरणांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अधोरेखित केला जाईल. 6 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची संकल्पना 2047 विकसित भारतासाठी सक्षम ग्रामीण भारताची बांधणी करणं अशी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ अब्दुल्ला खलील यांच्यात काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. भारतासाठी मालदीव बरोबरचे द्विपक्षीय संबंध महत्वाचे आहेत असं जयशंकर यांनी स्पष्ट केलं आणि शेजारी प्रथम या धोरणानुसार भारताचा मालदीवला पाठिंबा कायम राहील अशी ग्वाही दिली. मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहम्मद मुइझू यांच्या गेल्या वर्षीच्या भारत भेटीत झालेल्या करारांचा आणि मुद्द्यांचा उभय मंत्र्यांनी आढावा घेतला. मालदीवला गरज असताना भारतानं केलेल्या मदतीबद्दल खलील यांनी भारताचे आभार मानले. मुइझू सरकार दोन्ही देशांमधली भागीदारी बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय सैन्य दलं ही जगातील सर्वोत्तम सैन्य दलांपैकी एक आहेत. कोणत्याही प्रकारचा हल्ला ती परतवून लावू शकतात असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. 15 जानेवारी रोजी पुण्यात साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर नो युअर आर्मी मेळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, खासदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. भारतीय लष्कर दिनानिमित्त होणारा भव्य संचलन सोहळा यंदा 15 जानेवारीला पुण्यात होणार आहे. हा सोहळा पुण्यातल्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर होणार आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नो युअर आर्मी या प्रदर्शनात भारतीय लष्कराचं सामर्थ्य दर्शवण्यात आलं आहे. भारतीय लष्करात वापरली जाणारी भारतीय बनावटीची आधुनिक उपकरणं, पिनाका रॉकेट यंत्रणा, धनुष आणि बोफोर्स तोफा, रशियन बनावटीचा T-90 रणगाडा, चिलखती वाहनं, अवकाश क्षेपणास्त्र, विविध प्रकारचे ड्रोन आदी शस्त्रसामग्री प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. गावांना दारिद्र्यमुक्त करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालय कटिबद्ध आहे असं ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांबरोबर काल नवी दिल्लीत झालेल्या आढावा बैठकीत चौहान बोलत होते. राष्ट्र उभारणीत गावांचं महत्व चौहान यांनी अधोरेखित केलं. ग्रामविकास मंत्रालयाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आशेचा किरण असून त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचंही ते एक साधन असल्याचं चौहान यांनी नमूद केलं. गावांच्या विकासाबाबतची केंद्र सरकारची कटिबद्धता या योजनांमधून अधोरेखित होते असंही ते म्हणाले. आयुष यंत्रणेचा आधुनिक वैद्यकशास्त्राशी मिलाप करण्याचा धोरणात्मक बदल करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP Nadda यांनी म्हटलं आहे. बेंगळुरूत काल स्वामी विवेकानंद योग संशोधन संस्थेच्या आधुनिक अभ्यास केंद्राच्या नवीन आवाराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी ते बोलत होते. गरज वाटेल तिथं आधुनिक वैद्यकशास्त्र उपचार पद्धतीचे डॉक्टर आयुष उपचारांची चाचपणी करतील असं नड्डा म्हणाले. एम्सच्या 22 रुग्णालयांना आयुष प्रणाली जोडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा असलेले माईक जॉन्सन यांची संसदेत सभापती म्हणून फेरनिवड झाली आहे. 3 रिपब्लिकन सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध मतदान केलं होतं, मात्र ऐनवेळी त्यांनी त्यांचं मत बदलल्यामुळे जॉन्सन यांची निवड होऊ शकली. जॉन्सन यांना 218 तर डेमोक्रॅट पक्षाचे हकीम जेफ्रीस यांना 215 मतं मिळाली आहेत. जॉन्सन यांना काठावरची मतं मिळाल्यामुळे सभागृह चालवणं त्यांच्यासाठी आव्हानाचं असणार आहे. चीनमध्ये फ्लूचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं वृत्त चीननं फेटाळलं आहे. हिवाळ्यात होणाऱ्या श्वसनाच्या आजारांचे रुग्ण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी आहेत असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी काल प्रसारमाध्यमांना सांगितलं. परदेशी नागरिकांसाठीही चीनमधला प्रवास सुरक्षित असल्याचंही तिथल्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती काल महाराष्ट्रात विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली. सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातले अन्य मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणजे एनसीआर भागासाठी टप्प्याटप्प्यानं कार्यवाही करण्यासाठीच्या कृती आराखड्याचा म्हणजे ग्रॅपचा तिसरा टप्पा लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीनं सुरू होणार आहे. हवेच्या गुणवत्तेची आणखी हानी रोखण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत. या भागात आता आवश्यक नसलेली बांधकामं आणि रस्ते निर्माण कामांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली तसंच गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची BS3 वाहनं आणि डिझेलची BS4 वाहनं यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातल्या विविध भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणातले रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरू असून प्रवाशांना दाट धुक्यातून मार्ग काढावा लागत आहे. दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवाही काही अंशी विस्कळीत झाली आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडनं समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे प्रवाशांना विमानांच्या अद्ययावत माहितीसाठी विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. पुढचे 2 दिवस वायव्य आणि मध्य भारतातल्या काही भागांमध्ये दाट धुकं आणि थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पुढच्या 2 दिवसात दाट धुक्याची शक्यता आहे. तर जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुद्धिबळपटू कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबियांशी नवी दिल्लीत संवाद साधला. कोनेरू क्रीडाविषयक प्रेरणास्थान आहे आणि उदयोन्मुख खेळाडूंना ती प्रेरणा देत आहे असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. कोनेरूची हुकमत आणि तिची निष्ठा सहजपणे दिसते असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोनेरू महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत द्वितीय आहे आणि जलद बुद्धिबळ स्पर्धेत 2 वेळा जागतिक विजेती ठरली आहे. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या आणि अखेरच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात आतापर्यंत 6 गडी बाद 137 धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी काल सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव 185 धावांवर संपुष्टात आला. भारतातर्फे रिषभ पंतनं सर्वाधिक 40 धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं 22 तर रवींद्र जडेजानं 26 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडनं 4 बळी घेतले. मेलबर्न इथं झालेल्या 4थ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर 184 धावांनी विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघासमोर बॉर्डर गावस्कर करंडकावरची आपली पकड कायम राखण्याचं आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा अंतिम सामना जिंकण्याचं आव्हान आहे. माजी हॉकीपटू आणि प्रशिक्षक जगबीर सिंग यांना काल हृदयविकाराचा झटका आला. संघाच्या सरावादरम्यान त्यांना छातीत दुखू लागल्यामुळे राऊरकेला इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना झटका आला. सध्या सुरू असलेल्या हॉकी इंडिया लीगमध्ये ते टीम गोनासिकाशी निगडीत आहेत. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्रामीण महोत्सवाचं उद्घाटन करणार. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ अब्दुल्ला खलील यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नो युअर आर्मी मेळाव्याचं आयोजन. अमेरिकेत माईक जॉन्सन यांची काठावरच्या मतांनी सभापतीपदी फेरनिवड आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिकेत 5व्या सामन्यात भारतानंतर ऑस्ट्रेलियाचीही अडखळत सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.